नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजेंद्र दळेकर आपलं स्वागत करतो. ठळक बातम्या. 26-11 मुंबई दहशतवादी हल्ल्यातला आरोपी तहूर राणा भारताच्या ताब्यात. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या आणि परवा रायगड तसंच मुंबई दौऱ्यावर. एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची नियुक्ती. 100 दिवस कार्यक्रमांतर्गत विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांचा विविध संघटनांशी संवाद. आणि जैन धर्माचे 24वे तीर्थंकर भगवान महावीर यांची जयंती आज सर्वत्र भक्तिभावानं साजरी. आता सविस्तर बातम्या. 26-11 मुंबई दहशतवादी हल्ल्यातला आरोपी तहूर राणा भारताच्या ताब्यात आला आहे. राष्ट्रीय तपास संस्थेच्या पथकानं प्रत्यार्पणाची प्रक्रिया पूर्ण करून आज त्याला दिल्लीत आणलं. राणाचं प्रत्यार्पण हे केंद्र सरकारच्या धोरणात्मक प्रयत्नांचं मोठं यश असल्याची प्रतिक्रिया केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिली. ते म्हणाले,
मोदी सरकार का प्रयास है कि जिन लोगों ने भी भारत की जमीन, भारत का सम्मान और भारत के नागरिकों के साथ दुर्व्यवहार भी किया है वो हमारे कानून के जद में लाना चाहिए. और मैं मानता हूं राणा की यहां वापिस आना ये मोदी सरकार की कूटनीति का बहुत बड़ी सफलता है.
2008 मुंबई दहशतवादी हल्ल्यातला आरोपी असलेल्या तहूर राणाच्या खटल्याशी संबंधित कागदपत्र दिल्ली न्यायालयाकडे सुपूर्द करण्यात आली आहेत. यासंदर्भात मिळालेल्या निर्देशानुसार मुंबईतल्या संबंधित न्यायालयानं ही कागदपत्रं दिल्ली न्यायालयाकडे सादर केली. दरम्यान याप्रकरणी सरकारची बाजू न्यायालयात मांडण्यासाठी केंद्र सरकारनं नरेंद्र मान यांची विशेष सरकारी वकील म्हणून नेमणूक केली आहे. 3 वर्षांसाठी ही नियुक्ती असेल असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या आणि परवा म्हणजेच 11 आणि 12 एप्रिलला महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. उद्या संध्याकाळी 8 वाजता त्यांचं पुण्यात आगमन होईल. परवा सकाळी रायगड जिल्ह्यात पाचाड इथं राजमाता जिजाऊ यांच्या तर रायगडवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेऊन तिथल्या कार्यक्रमात सहभागी होतील. त्याच दिवशी संध्याकाळी 5:30 वाजता मुंबईत गुजराती साप्ताहिक पत्रिका चित्रलेखाच्या 75व्या वर्धापन दिनानिमित्तानं आयोजित कार्यक्रमाला अमित शहा उपस्थित राहणार आहेत. जागतिक होमिओपॅथी दिन आज साजरा केला जात आहे. होमिओपॅथी ही आरोग्य सेवेसाठी समग्र दृष्टिकोन ठेवणारी जगातली दुसरी सर्वात मोठी वैद्यकीय प्रणाली आहे. केंद्रीय आयुष मंत्रालयाच्या मते देशात 10 कोटींहून अधिक लोक आरोग्याच्या गरजांसाठी होमिओपॅथीवर विश्वास ठेवतात. सध्या देशात 3,45,000 नोंदणीकृत होमिओपॅथी डॉक्टर, 277 रुग्णालय, 8,000हून अधिक दवाखाने आणि 277 शैक्षणिक संस्था आहेत. दरम्यान होमिओपॅथीचा उगम जरी जर्मनीत झाला असला तरी त्याच्या प्रचार प्रसारात भारतानं मोठी भूमिका पार पाडल्याचं केंद्रीय आयुष तथा कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी म्हटलं आहे. ते आज गांधीनगर इथं एका कार्यक्रमानंतर बोलत होते. यंदाच्या योग दिन सोहळ्याची विपरीत गणना सुरू असून या अंतर्गत नाशिक इथंही कार्यक्रम होणार असल्याची माहिती जाधव यांनी दिली. ते म्हणाले,
ये जो योगा दिन है 21 जून, ये 10 साल पूरे हो गए है और ये 11वां योगा दिन हम बहुत बड़े पैमाने पर मनाने के लिए हमारे मंत्रालय ने तैयारी शुरू की है. 100 दिन का काउंटडाउन कार्यक्रम हमने बनाया है. 100 जगह पे अलग अलग बड़े कार्यक्रम हमने आयोजित किए है. पहले शुरुआत हमारी दिल्ली से हुई, उसके बाद में 25 दिन वाला जो कार्यक्रम था भुवनेश्वर में हुआ, 50 दिन वाला कार्यक्रम महाराष्ट्र के नासिक में होने जा रहा है, 75 दिन वाला कार्यक्रम लद्दाख वहां पर होने जा रहा है. कि हमें पूरे देश के सभी राज्यों तक इसका प्रचार की पूरी तैयारी हमने की है.
राज्य सरकारने सुरू केलेल्या आरोग्य यज्ञाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. ते आज सोलापूर जिल्ह्यात सांगोला इथं महाआरोग्य शिबिरात बोलत होते. वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन शिंदे यांनी केलं आहे. ते म्हणाले,
आरोग्याचा जो काही यज्ञकुंड आपण सुरू केलेला आहे मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी त्याची व्याप्ती वाढते. लवकरच सांगोला येथे देखील वैद्यकीय कक्ष आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनची स्थापना करतो. उष्णतेची लाट आहे, उन्हामध्ये डोक्यावर काही घेतल्याशिवाय फिरू नका. टोपी किंवा डोक्यावर कपडा बांधून आपण प्रवास करावा आणि पाणी भरपूर प्या अशी देखील आपल्याला विनंती करतो.
दरम्यान सांगोला इथं भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं. आपल्या या आभार दौऱ्यात सांगोला इथं जाहीर सभेलाही शिंदे यांनी संबोधित केलं. राज्य परिवहन महामंडळ अर्थात एसटीच्या अध्यक्षपदी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते एसटी महामंडळाचे 26वे अध्यक्ष आहेत. एसटीला आर्थिकदृष्ट्या सक्षम करून प्रवाशांना दर्जेदार सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आपण वचनबद्ध असल्याचं सरनाईक यांनी यावेळी सांगितलं. दरम्यान पालघरमध्ये लवकरच नवं प्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू करण्यात येईल अशी घोषणाही नाईक यांनी केली आहे. शासनाच्या 100 दिवसाच्या कार्यक्रमाअंतर्गत छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी आज विविध कामगार संघटना जिल्हा व्यापारी संघटनांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. या बैठकीत सहाय्यक कामगार आयुक्त युवराज पडियाल माथाडी मंडळाचे अधिकारी उपस्थित होते. औद्योगिक क्षेत्रामध्ये कामगारांवर होणारा अन्याय कंत्राटी कामगारांचं किमान वेतन बोनस याबद्दल या बैठकीत चर्चा करण्यात आली. व्यापाऱ्यांना वाहनं उभी करण्यासाठी वाहन टर्मिनलसाठी जागा मिळावी दिवसा कमी रहदारीच्या वेळेत मालवाहतूक वाहनांना मोंढा परिसरात प्रवेश मिळावा अशी मागणी व्यापारी संघटनेच्या वतीनं करण्यात आली.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण न्यूज ऑन AIR.gov.in या वेबसाईट आणि ॲपवर ट्विटर आणि फेसबुक पेजवर तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या यूट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
जैन धर्माचे 24वे तीर्थंकर भगवान महावीर यांची जयंती आज साजरी होत आहे. भगवान महावीर यांचं जन्मस्थान असलेल्या बिहारमधल्या वैशाली जिल्ह्यातल्या कुंडलपूरमध्ये शोभायात्रा मस्तकाभिषेक आणि इतर धार्मिक कार्यक्रम पार पडत आहेत. नालंदा इथं पावापूर्वी जैन मंदिरात जैन भाविक मोठ्या संख्येनं पूजा अर्चनेत सहभागी झाले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपराष्ट्रपती जगदीप धनखड पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राचे राज्यपाल CP राधाकृष्णन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी जनतेला महावीर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीनं महावीर यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. या निमित्तानं जैन बांधवांच्या वतीनं शहरातून शोभायात्रा काढण्यात आली. जैन मंदिरांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रम आणि महाप्रसादासह सामाजिक उपक्रम राबवण्यात आले. नांदेड इथं भगवान महावीर जयंतीनिमित्त शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या यात्रेत महिलांचा लक्षणीय सहभाग होता. जालना इथं भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रम पार पडले. यानिमित्त शहरातून काढण्यात आलेल्या शोभायात्रेत जैन समाज बांधवांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला. गुरुगणेश तपोधाममध्ये आरोग्य तपासणी आणि रक्तदान शिबिरही घेण्यात आलं. भोकरदन शहरातूनही महावीर जयंतीनिमित्तानं भव्य शोभायात्रा काढण्यात आली. नाशिक जिल्ह्यातल्या वणी इथल्या सप्तशृंगी गडावर आज हजारो भाविकांनी चैत्रोत्सवानिमित्तानं हजेरी लावली. पालखी दिंडी पदयात्रेच्या माध्यमातून राज्यातल्या कानाकोपऱ्यातून भाविक दाखल होत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. जालना जिल्ह्यातल्या बदनापूर तालुक्यातल्या अकोला गावात गोठ्यांना आग लागल्याची घटना आज दुपारी घडली. आगीच्या या घटनेत 7 गोठे जनावरांसाठी साठवलेला चारा आणि इतर साहित्य भस्म झालं. अग्निशमन दलासह ग्रामस्थांनी शर्थीचे प्रयत्न करत या आगीवर नियंत्रण मिळवल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. पोषण पंधरवड्याला आजपासून सुरुवात झाली. मुंबईतल्या वडाळा इथं बालसंगोपन आणि बालशिक्षण विभागाच्या वतीनं यानिमित्तानं 3 ते 6 वर्षांच्या मुलांच्या पोषण आहाराचं महत्व समजावून सांगण्यात आलं. निरोगी जीवनशैली संदर्भात अंगणवाड्यांमध्ये सेविकांकडून जनजागृती केली जाणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. परभणी जिल्ह्यातल्या सेलू इथं होमिओपॅथी दिवस साजरा करण्यात आला. यानिमित्त आरोग्य शिबिराच्या माध्यमातून मोफत आरोग्य तपासणी आणि औषध वाटप करण्यात आलं. नागरिकांचा याला चांगला प्रतिसाद मिळाला. भारतीय महिला हॉकी संघ 26 एप्रिल ते 4 मे या कालावधीत 5 सामन्यांच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. 26 आणि 27 एप्रिल रोजी ऑस्ट्रेलिया अ संघाविरुद्ध सलग 2 सामने खेळले जाणार आहेत. त्यानंतर 1, 3 आणि 4 मे रोजी ऑस्ट्रेलियाच्या वरिष्ठ संघाविरुद्ध 3 लढती होतील. सर्व सामने पर्थ इथल्या हॉकी मैदानावर खेळले जाणार आहेत. चीनच्या निंगबो इथं सुरू असलेल्या आशियाई अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या ध्रुव कपिला आणि तनिषा क्रॅस्टो यांनी मिश्र दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. आज झालेल्या उपउपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात या भारतीय जोडीनं चायनीज तैपेईच्या जोडीचा 12-21, 21-16, 21-18 असा पराभव केला. हवामान. राज्यात आज सर्वाधिक 43.8 अंश सेल्सिअस तापमान जळगाव इथं नोंदवलं गेलं. मराठवाड्यात धाराशिव इथं 39.8 अंश छत्रपती संभाजीनगर इथं 42.5 तर परभणी इथं 40.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. 26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्यातला आरोपी तहवूर राणा भारताच्या ताब्यात. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या आणि परवा रायगड तसंच मुंबई दौऱ्यावर. एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची नियुक्ती. 100 दिवस कार्यक्रमाअंतर्गत विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांचा विविध संघटनांशी संवाद आणि जैन धर्माचे 24वे तीर्थंकर भगवान महावीर यांची जयंती आज सर्वत्र भक्तिभावानं साजरी. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र उद्या 7:10 वाजून. नमस्कार.